सावली अध्याय 5 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
श्रोते भावे सावधान, पुढील कथेचे करितो निरूपण, श्रवणे साधाल समाधान, भव भय हरोनी। या संसार चक्रात चित्तराहे चिंताग्रस्त, आधी व्याधींनी त्रस्त शरीर राही माणसाचे। पोटा पाण्याची चिंता जीव धडपडे सुखा करिता, कोठून लाभेल स्वस्थता नामस्मरण करावया। मनोनी संसारी जनांनी श्रवण भक्ती करोनी, सहज सुलभ साधनी सुसंधी ऐशी सोडू नये। श्रवणे साधाल भक्ती, श्रवणे साधाल शांती, श्रवणे साधाल मुक्ती, देवी सान्निध्य लाभोनी। मनोनी करितो विनंती, लक्ष देऊनी ऐका महती, प्रेमाब्धीस येईल भरती जानकी कथा श्रवणाने। ऐशाच एका शुभदिनी सर्व बैसले पुढील प्रांगणी, सुख संवाद विनोदे करुनी चाललासे सर्वांचा। तेव्हा दूर असे कोठोनी मंजूळ स्वर येती कानी, लक्ष घेतले वेधोनी सर्वांचेच क्षणात। जैसे जवळ येती स्वर की ते सनईचे सुस्वर, आईस विचारती सत्वर काय असेल ते सांगावे। म्हणे कार्य चालिले स्वर्गात इंद्र असे यज्ञ करीत, मनोनी आमंत्रणा येत कार्यानिमित्त श्री गजानन। येती वाजत गाजत तेची ध्वनी तुम्ही ऐकत, असे म्हणोनी स्वहस्त पुढे केला जानकीने। तेव्हा हातावर पडलेला शेंदुराचा खडा दिसला, तो सर्वांनीच पाहिला दृष्टी समोर साश्चर्य। पहा मज श्री गणपती यज्ञाचे आमंत्रण देती, त्याची पहावी प्रचिती करा मध्ये माझिया। हातात घेऊनी पाहती तो ती श्री गणेश मूर्ती, शेंदुराची घडली होती म्हणूनी सर्व वंदिती। म्हणे मूर्ती ठेवा देवात पाहुणे म्हणूनी राहत, श्री गणेश आपुल्या घरात 15 दिन पर्यंत। मूर्ती ठेविली देव्हाऱ्यात रोज मिष्टान्न होते करीत, पाहुण्यास होते सन्मानित पूजा अर्चा करोनिया। पूर्ण होता 15 दिवस तो मूर्ती जाहली अदृश्य, मुली विचारती आईस कोठे गेले श्री गणपती। म्हणे जैसे आले तैसे गेले, आग्रहाने माझ्या राहिले कार्यानिमित्त परतले, येथो निया आजते। कैसे जानकीचे थोरपण देवादिक देती आमंत्रण, श्री गणेश करीती सन्मान पृथ्वीवरी येऊनिया। पुराणात वाचल्या कथा भूलोकीचे राजे युद्धा करिता, स्वर्गात जाती पराक्रमा करिता सन्मानिती देवादिक। तैसे आजही कलियुगात देव सन्मानुनी आमंत्रित, जानकी सारिखे श्रेष्ठ संत पाहिले नयनी प्रत्यक्ष। बहुत सुकन्यानंतर एकच जन्मला उदरी पुत्र, पदरी की कृपा प्रसाद जानकीचा असे तो। तो आपता घरी असे राहत शिक्षणानिमित्त होता मुंबईत, त्याच्या पोटात होते दुखत कळा वाढती भयंकर। केईएमचे दवाखान्यात त्याला ठेविले उपचारार्थ, आणि पोटाचे ही त्वरित ऑपरेशन करीती। परी रक्तवाहे जखमेतुनी ते जराही न थांबे क्षणी, जखम पाहती उघडोनी पुन्हा पुन्हा धन्वंतरी। घालती टाके परतून तरी तैसेची येई घडून, रक्तवाहे जखमेतून उपाय काही सुचेना। पुन्हा पुन्हा जखम उघडती टाके परतोनी घालिती, 6 वेळा घडे पुनरावृत्ती मती कुंठली धन्वंतरीची। बापू अशक्त झाला भारी, आता घाबरला मनांतरी, तार गणदेवी सकरी यावे म्हणूनी त्वरित। दादा जाती घाबरून मजकूर करीती कथन, त्यात पैशांची होती चणचण, काय करावे कळेना। उभय प्रार्थिती देवास, आरोग्य लाभावे पुत्रास, तोची जानकी देई पतीस, खडी साखर काढोनिया। मणे मोजून पहावे किती, खडी साखरेचे खडे असती, एकी असे भाग्यवती, पुत्रास हो तुमचिया। खडे पाहती मोजून, तो एकी निघता आनंदून, पुत्र वाचेल म्हणून पाया वंदिती जानकीच्या। प्रवासादी खर्चा कारण, पैसे ही दिले काढून, मणे मुलास दिले अभयदान, चिंता मुळी करू नये। उभय येती मुंबईत, तैसेची जाती दवाखान्यात, डॉक्टर होते तपाशीत, बापूसकी तेधवा। जवळ जाऊनी बैसली, आई बापूने ओळखिली, चौकशी पुत्राची केली, डॉक्टर जवळी तियेने। दाखवा कोठुनी येते रक्त, पोटावरुनी फिरवी हात, गुलाबाचे फूल निघे करात डॉक्टरांचे समोर। तेची फिरविले जखमेवरून, तोची रक्त गेले थांबून, डॉक्टर करीती वंदन जानकीच्या पायांना। बापू होऊन या चांगला, आपुल्या घरीही परतला, मात्र डॉक्टरांना लाभला आशीर्वाद जानकीचा। जानकीचा फोटो काढून दवाखान्यात दिला लावून, आजही त्यास वंदून कार्य करीती आपुले। जानकीच्या एका भाचीची गोष्ट घडली गमतीची, उत्कट भक्ती प्रेमाची कथा असे निराळी। तिचा पाय होता दुखत, रोग मुरला अंगात, तई ठेवी ती दवाखान्यात, मुंबई मध्ये तियेला। डॉक्टर पाहती तपासून, मणे शस्त्रक्रिया करून, पाय घेतल्यास कापून, भयमग नाही मुलीला। जरी न कापाल पाय, औषधाचा न चाले उपाय, रोगी जीवानिशी जाय, स्पष्ट सांगती सर्वांना। निर्णय डॉक्टरांचा ऐकून, भाची जाई घाबरून, मणे मज घडावे दर्शन, बायजींचे त्यापूर्वी। जोवरीन घडे दर्शन, तोवरीन करावे ऑपरेशन, अति दीनपणे विनवून सांगतसे सर्वांना। परी रोगाची पाहून गंभीरता, निर्णयही घेती त्वरिता, आणि शस्त्रक्रिये करिता टेबलावर नेती तियेला। औषध गुंगीचे देऊन पाय टाकीती कापून, तई शुद्धीवर येऊन किंचाळून ओरडेती। बायजीचे न घडता दर्शन, पाय कशास टाकला कापून, राग जाता मस्तकातून बेशुद्धीतच निवर्तली ती। जानकीच्या नावे टाहो फोडून, तिचा आत्मा गेला निघून, तिचे क्रियाकर्म उरकोन आप्त सर्व परतती। इकडे जानकी पडली आजारी, अशक्त जाहली भारी, डॉक्टरही बोलविला घरी, परी गुण काही पडेना। म्हणोनी करीती विचार की मुंबईस न्यावे सत्वर, निष्णात डॉक्टरांचा उपाय हिच्यावर करावा। जानकीस आणीती मुंबईत, आणि शिंघाणीच्या दवाखान्यात ठेविली त्याच वार्डात, जेथे भाची होती निवर्तली। योगायोग आला जुळून की जानकी रुग्ण म्हणून, त्याच वार्डात आली धावून हाक आत्म्याची ऐकून। नित्य फिरे वार्डात रोग्यांची चौकशी असे करीत, स्वतः मात्र मुखात पाणीही न घेई तेथले। डॉक्टर येऊन तपासती, औषध घ्याया विनविती, जरी देहास येई अशक्ती, तरी तीन ऐके कुणाचे। ऐसे 10-12 दिन होती, डॉक्टर मात्र आश्चर्य करीती, कैसी रुग्णाची विचित्र स्थिती, अन्न पाण्याविना राहतो। एके दिवशी मध्यरात्रीला एक स्त्री रोगी घाबरला, किंचाळूनी ओरडला, परिचारिका जमती सर्व। धडपड रोग्याची चाले, कोणी त्यावर करीती हल्ले, त्याला उचलोनी फेकले, सर्व पाहती प्रत्यक्ष। जरी डॉक्टरही जमले, तरी वाटे की आयुष्य खुंटले, वेळोवेळी ऐसेच घडले उजबुजती सर्वजण। त्या विशिष्ट पलंगावर कोणी रुग्ण ठेविता सत्वर, रात्रीचा घाबरोनी भयंकर मृत्युमुखी पडतसे। ऐशाच परी आजपर्यंत रोगी पलंगावरी मरत, तैसेची घडे प्रत्यक्षात म्हणून सर्व बोलती। जानकी ऐकोनी उठली, रुग्णाजवळ उभी राहिली, नजर तिच्यावर रोखिली, तैसी शांत शांत होतसे। अंगावरी फिरविला हात, म्हणे आता वाटते शांत। नमस्कार जानकीला करीत डॉक्टर पाहती टकमका, श्रेष्ठ डॉक्टर येती धावत जानकीच्या पाया वंदित। तेव्हा ती सांगे हकीकत पलंगावरील मृत्यूची, म्हणे स्त्री रुग्ण आला होता, त्याचा पाय कापला होता, त्याला येथेची ठेवला होता, मृत्यू पावला पलंगावरी। तिच्या देह विसर्जनाला तुम्ही न तो पाय दिला, तो आजही तैसाच राहिला, म्हणून पिशाच्छ झाली ती। जेव्हा तुम्ही करिता ऑपरेशन, तेव्हा तुमसे मागे उभी राहून माझा पाय द्यावा म्हणून आजही ती मागतसे। जेव्हा तुम्ही देता इंजेक्शन, तेव्हा मनात जाता घाबरून, वाटे कोणी हाता धरून रोखितसे तुम्हाला। ऐसी ती सांगता हकीकत डॉक्टर आश्चर्याने बघत, कारण तैसेची होते घडत जैसे बोलली जानकी। तपास केला त्वरित तो पाय होता दवाखान्यात, तो सोपस्कारे विसर्जित केला तयांनी तेधवा। बाचीस केले पिशाच्च मुक्त आणि इतरा केले बंदिस्त, सर्व डॉक्टर बनती सुभक्त, आशीर्वाद मागती जानकीचा। तिचा फोटो घेतला काढून शस्त्रक्रियेच्या खोलीत लावून, नित्य तयाला वंदून सत्कार्य करीती आपुले। दुसरे दिनी जानकी उठोन म्हणे घरी चलावे परतोन, परी डॉक्टर तिजला विनवून रहावे म्हणोनी सांगती। म्हणे मज काहीही न झाले, याची कार्या परत्वे आले, कार्य माझे पूर्ण जाहले, आता येथे न राहणे। त्यानंतर कधीही ऐसा त्रास झाला नाही, वॉर्ड पिशाच्च मुक्त होई श्री जानकीच्या कृपेने। लेक येई दुपारी तो जानकीची जाहली तयारी, म्हणे चलावे आपुल्या घरी येथून या सत्वर। दवाखान्यातून निघती महालक्ष्मीच्या दर्शना येती, जी समुद्र तीरी होती प्रसिद्ध देवळी मुंबईच्या। ती वेळ मध्यान्हीची होती, दुकानेही बंद होती, प्रसाद पुष्पेही न मिळती, रिक्त हस्ते जाती म्हणोनिया। पुजारी भोजनासी निघाला म्हणोनी द्वार बंद करू लागला, म्हणे आता न होई दर्शनाला, पुन्हा यावे सायंकाळी। निराशा झाली मनातून, काय देवीचे न घडे दर्शन, इतुक्या दूर आलो लांबून व्यर्थ क्षीण झाला असे। तोची पुन्हा द्वार उघडोन पुजारी सांगे विनवून, तुम्ही त्वरित घ्यावे दर्शन मज जाणे असे भोजनाला। रिक्त हस्ते प्रवेशून श्री लक्ष्मीचे घेती दर्शन, जय जय महालक्ष्मी म्हणून नम्र भावे वंदिती। महालक्ष्मी काली सरस्वती तीन देवींच्या सुंदर मूर्ती, जानकी भेटतसे अतिप्रीती भगिनींना आपुल्या। स्वकरे पदर पसरोन ओटीतून घेई काढोन, नारळ फुले निखण पुजाऱ्याला देतसे। श्री लक्ष्मीकडे पाहे हसोन, कालाही पाहे तत्क्षण, तो देवीचा मळवट भरोन कुंकू लागले आपोआप। गोल कुंकू होते कपाळावर, वाढू लागले ते भरभर, पुजारी ही पाहे चमत्कार वंदन करीतो पायांना। म्हणे इतकी वर्षे सेवा केली, परी ऐसी भक्ती न पाहिली, धन्य धन्य तू माऊली, कृपा करावी मजवर। पुजाऱ्याची ऐकून वाणी जानकी बोले संतोषुनी, अरे अनन्य भावे वंदुनी शरण जावे माऊलीला। कोणाची न दुखवावी मने, सेवा करावी काया वाचा मने, सर्व करावी समर्पण कर्मे महालक्ष्मीच्या पायाशी, ऐसे तू वागता जाण, श्री लक्ष्मी होईल प्रसन्न, तू ही सुभक्त होऊन सुखी होशील जीवनी, ऐसा आशीर्वाद देऊन दोघी निघती तेथून, काही दिवस विश्रांती घेऊन गणदेवीस परतती, दुसऱ्या जागतिक युद्धाकरिता परदेशात जाण्याकरिता डॉक्टर देशपांड्यांचे करिता वॉरंट निघाले मिलिटरीचे, निगोनिया त्वरित दाखल व्हावे कॅम्पात, जो युद्धावर होता प्रत्यक्षात भारतीय सैन्याचा, युद्धाची गंभीरता जाणूनी गणदेवीस जाती धावूनी, जानकीच्या लागती चरणी आशीर्वाद घ्यावा म्हणोनी, जय जय जानकी जननी कृपा असू दे रणांगणी, जय रणचंडिके धावूनी रक्षावे तू आम्हाला, श्रीफल घेतले मागुनी ते सौभाग्यवतीस देऊनी, म्हणे बाळ येईल सात वर्षांनी तोवरी सांभाळावे हे, चिंता न करावी मनात सुरक्षित राहील युद्धात, परतोनी येता भारतात तेव्हा नारळ फोडावा, देशपांडे युद्धावर जाती तेथे विजयही पावती, सात वर्षानंतर येती मायभूमीला परत, तेव्हा विनम्र भावे वंदुन नारळ पाहिला फोडून, पाण्यासह ताजा आतून निघता आश्चर्य पावले, सर्वांना आश्चर्य वाटले श्रीफळ ताजे कैसे राहिले, देशपांडे मनी कृतार्थ झाले कृपा छत्र देखोनिया, जी चळवळ चाले भारतात तिचे भविष्यही ती वर्तवित, सर्व भक्तांना सांगत पडसाद तेव्हाच्या राजकारणाचे, गौरव टिळकांचा करुनी म्हणे याचा प्रभाव पडे जनी, परिकारा वासा ते भोगुनी कर्म मार्ग सांगेल, जरी स्वतंत्र न होईल भारत तरी जन ज्ञाने करील जागृत, नेते बुद्धिमंत ज्ञानवंत लाभतील भारताला, गांधींची अहिंसा चळवळ इंग्रजांना होईल कपाळ शूळ, जनजागृतीचा वडवानल भडकेल की भारती, गांधींच्या नेते पदाखाली पारतंत्र्याची तुटेल साखळी, भारत होईल भाग्यशाली स्वतंत्रता त्याला लाभेल, भारत स्वतंत्र होईल परी लाडक्या नेत्यास अंतरेल, खून गांधींचा होईल सत्य सांगते तुम्हाला, तरी ऐकावे श्रोतेजन तैसे देशात आले घडून, सर्वसाक्षी जीवन याची डोळा पाहिले की, म्हणून या श्रोतेजन जानकीचे हे सर्वज्ञपण, एकटा तोची जाणेल सुज्ञ जो अनन्य भावे वंदिल।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम पंचमोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।